ರಾಜಮಲ ಘರ ಅವತಾರೆ ಕೀ ಏಕ ಬಾರ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಮಹಾರಾಜ ಬರ್ಸಾ ದೋಡಿ ಔರ್ ಮನ ಮೇ ವಿಚಾರ ಕರಿಯೋ ಕಿ ಭಗವಾನ್ ರೋ ಪ್ರಸಾದ ಚಡಾ ಔರ್ ಪಾಛು ಘರೆ ಆ ಜಾಉ ಗಾಮರಾ ಕಿಸಾನ್ ಲೋಗ ಮನ ಮೇ ವಿಚಾರ ಕರಿಯೋ ಕಿ ಆಪಾ ಸುಬೆ ಜಲ್ದಿ ಜಾನಾ ತಾಕಿ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಹಾಮಿ ನೀ ಮಿಲೆ ಉನೆ ಬಾದ ಮೇ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಮಹಾರಾಜ ಹಾಮಿ ಮಿಲೆ ತೋ ಕೈ ತೋ ಪಾಛಾ ಜಾವನೆ ಲಾಗಾ ಕೈ ಆಡಾ ಡೋಡಾ ಉನೆ ಲಾಗಾ ಉಂಟೆ ಮೇ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಪೂಛಿಯೋ ಭಾಯಿ ಪಾಛಾ ಕ್ಯೂ ಜಾವೋ ಬೋಲೆ ಮಹಾರಾಜ ಆಪನೆ ಕಹೀ ಸಮಝಾವ ಜಿತೆ ಏಕ ಬೋಳೋ ಕುಂಬೋ ಮಾರೇ ದಾಯಿ ಬೋಲೆ ಆಪರಾ ಹುಗನ ಖೋಟಾ ಇನ ವಾಸ್ತೆ ಪಾಛಾ ಜಾವ ಕ್ಯೂ ಭಾಯಿ ಕಿ ಏಕ ತೋ ಆಪ ನಿಮೂಚಿಯಾ ಹೋ ಔರ್ ಏಕ ನಿಪುತ್ರಾ ಹೋ ಇನ್ ವಾಸ್ತೆ ಪಾಛಾ ಜಾವ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ನೆ ಬಂಬಾಯಿ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಮನ ಮೇ ವಿಚಾರ ಕರಿಯೋ ವಾ ಭಾಯಿ ಪ್ರಭು ಮಾರೆ ಗಾಮರಾ ಕಿಸಾನ್ ಲೋಗ ಮಾರ ಮುಂಡೋ ದೇಖನೋ ನೀ ಛಾವೆ ತೇನು ಸಬೋ ಬಡಿಯಾ ಆ ಬಾತ್ ಹೈ ಕಾ ಪನೆ ದ್ವಾರಕಾ ಹಾಲೋನ್ ಖತಮ ಹೋನೋ ಬಡಿಯಾ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಮಹಾರಾಜ ಬಾರೆ ಬಾರ ದ್ವಾರಕಾ ಜಾ ಚುಕಾ ತೇರವೀ ಬಾರ ರಮಾನೆ ಹುಏ ತೋ ಮೇಣಾ ದೀಜಿ ಬಾಜರಿ ಲಾಡು ಕರಪರಾ ಹಾತೆ ಗಾಲ್ ದೇ ಕ್ಯೂ ಮಾರವಾಡ ರೀತೆ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಸಾಮರಿ ಟೈಮ್ ಮೇ ಪಹುಂಚೆ ಘರೆ ಭಗವಾನ್ ರೇ ಮಂದಿರ ರೇ ದ್ವಾರೆ ಪೂಜಾರಿ ಜಿ ತಾಳಾ ದೇನ್ ಘರೆ ಜಾತಾರೆ ಮೇ ಅಂಧಾರಿ ರಾತ್ ಉನ್ ಟೈಮ್ ಮೇ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಕಯೋ ಹೇ ಪ್ರಭು ಯಾ ತೋ ಕೋಯಿ ಹಾತಿ ಚೀತಾ ಅನಾರ ಶೇರ್ ಖತಮ್ ಕರ್ ದೇ ಯಾ ಆಪನೆ ಆಪ್ ಖತಮ್ ಹೋ ಜಾವು ಸಾರಿ ಲೀಲಾ ಅಪ್ರಮ ಪಾರೆ ಭಗವಾನ್ ನೆ ಯಾದ ಕರೆ ಉಂಟೆ ಮೇ ಮಂದರಾ ದರವಾಜಾ ಖುಲ್ ಜಾವೆ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ರೇ ಹಾತ್ ಮೇ ಲಕಡಿ ಲಿಯೋಡಿ ವೇ ಬಾಜರೆ ಲಾಡು ಜಾ ಔರ್ ಉನ್ನೆ ಪತ್ಥರ್ ರೀ ಮೂರ್ತಿ ರೇ ಸಾಮನೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕರೆ ಹೇ ಭಗವಾನ್ ಬೋಲ್ ವಾ ಪತ್ಥರ್ ರೀ ಮೂರ್ತಿ ಬೋಲೆ ಥೋಡಿ ಉಂಟೆ ಮೇ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಮಹಾರಾಜ ರೇ ಲಾಡು ಹೋ ಉಠಾ ಪರ ದಿಯೋ ಮಾತೆ ರೇ ಮಾತೆ ಪೂಜಾರಿ ಜಿ ದೇಖ ಲಿಯೋ ದೇಖ ರೇ ಅಜಮಾಲ್ ಭಕ್ತಿ ಪಾಗಲ್ ಹೋ ಗಿಯೋ ಲಾಡು ಲಾಯೋ ಜಗೋ ತೋ ಭಗವಾನ್ ರೇ ಮಾತೆ ಉಪರ ಮೇಲ್ ದಿ ಆಪರೆ ಪತ್ರ ರೀ ಬಾರಿ ಹೇ ಪ್ಯಾರಾ ಕರ್ಣೋ ಕಹಿ ರಿಯೋ ಉನ್ ಟೈಮ್ ಅಜಮಾಲ್ ಜಿ ಪೂಛಿಯೋ ಭಾಯಿ ಭಗವಾನ್ ಹೇ ಕಟೆ ಕ್ಯೋ ದರಿಯಾ ಮೇ ಅಟೆ ಜದ ಲೋಗಾ ಸುನ್ ಸುನ್ ಬಾಜಿಡಾ ದುಃಖೀ ಹೋಯಾ ಅಜಮಾಲ್ ಕೂದ ಪಡ್ಯಾ ಜಲ ದ್ವಾರಿಕಾ ಪಹುಂಚಾ ಠೇಟಿ ಪತಾ ಭಾದ ಬಡಾರಿ ದೂಜಿರೋ ಜದ ಚಂದೋ ಕರೆ ಪರಿಕಾ ರಾಮದೇವ ಬಣಿಯಾವ ಸು ರಾಖಿ ಜೇ ವಿಶ್ವಾಸ ದ್ವಾರಕಾ ಪುರಿ ಸುಮಾರಾ ಭಾಬಜಿ ಪದಾರಿಯಾ ದ್ವಾರಕಾ ಪುರಿ ಸುಮಾರಾ ಭಾಬಜಿ ಪದಾರಿಯಾ ತೂ ಪೂರ ಪಗಲಿಯಾ ಮಾಡ್ಯಾ ಆಗಣಿ ಓ ರಾಮ ತೂ ಪೂರ ಪಗಲಿಯಾ ಮಾಡ್ಯಾ ಆಗಣಿ ಓ ಕಲ್ಕಿ ಮಾಲ ಜೀರಾ ಸಾರಾ ರಾಮದೇವ ಜೀ ಕಟಾ ಸೋಯಾ थारा देव जी अरे द्वारका नाथ झूले पाले तालाब भरिया किया मीरिया ओ रामा समझी तालाब भरिया किया मीरिया ओ अजमाल जीरा भगवान रा दर्शन हुआ उनटे में अजमाल जी महाराज अति प्रसन्न हुआ भगवान वरदान दियो जा अजमाल थारे एक पुत्र बेला बोले ए भगवान एक बेटे ने कियो तो बड़ो के उनकी ने छोटो के हूं दूजो के दूजो में आपो आप थारे गिरे अवतार लेऊंगा के आप रो अवतार बेला उनटे में मने काई मालूम पड़ी के भगवान रो अवतार हुयो ये वो ध्यान राख जे इंद्र भगवान गर्जना करन बरसे जिरमिर जिरमिर मेवड़ो बरसे और गवाड़ी में लगान ठेठ पालने तक कुंकुना पगलिया मंडे पानी दी मटकिया में दूध उजा उनटे में देख देख आज मारे घरे भगवान रो अवतार हुयो तो भगवान रो अवतार किन समत में हुयो 1461 द्वारापुरी से आयो दयाल भूमि तनो उतारियो भार तो अजमल घर लीनो अवतार तो भगवान रो अवतार कद हुया करे या तो धरती रे माते कोई पाप छाई जा या धर्मरी नास्ती होने लाग जावे या कोई न धरती रे माते कोई राक्षस पैदा हो जा जद भगवान रो अवतार हुया करे तो बाबा रामदेव जी अवतार क्यों लियो और केड़ा केड़ा भक्ता ने परचो दियो देखो एक दिन एक बन जारो बाल दे भरी लायो मिस्री से सामी मिलिया राम देव जी जा पूछो बारा से मार दियो भूलो रो बीरा कति सुतु आयो मार दियो भूलो रो बीरा कति सुतु आयो हरी बाल दी माई काई काई लायो साची साची बाती बतावो जी ओ रामा साची बाती बतावो जी अजमाल बीरा
मापिया
बोलो अजमल घर अवतार की
जय हो।
भगवान रामदेव जी बंजारे ने परचो दे और मालापन में वे अवतार उन वास्ते लियो मेसरी जाति भूतड़ा एक भैरव करण राक्षस पैदा हो गयो उन्हें खत्म करने वास्ते भगवान रामदेव जी अवतार लिए। दड़िया रमता रामदेव जी मन में कियो विचार भैरव रे भैकारी ने दुख दुखी को या नरीना गुदड़ी लंबी हो गई जूंद्रो पत्ती रोची खेंच खेंच राक्षस तक्यो मन में कोयो अधीर। रामदेव जी महाराज बालनाथ जी रे धुनी रमाते पहुंचे। बालनाथ जी ने पूछो अटे कोई मन केरी बास आवे। अरे बेटा अटे गटे उंटे में कुटिया रे माए राक्षसड़ो घबराई ने राई रो पल्लो छोड़ियो दबाई पापी गड़बड़ छोड़ियो दबाई पापी गड़बड़ छोड़ियो नारे तो पीर रामदेव दौड़िया ओ रामा नारे तो पीर रामदेव दौड़िया अजमाल जी कलिया पचे हाथ पुनिया वे ओ जल्दी सुनी दड़ली जगावो ओ रामा जल्दी नी दड़ली जगावो
अजमाल जीरा कमरा खमा खमा ओ धनिया रूए चेरा धनिया आने तो जावे आखी मारवाड़ो आखो गुजरात रे अजमाल जीरा कमरा खमा खमा ओ
धनिया
बोलो अजमल घरे अवतार की बाबा रामदेव जी भैरवे राक्षस रो पीछो करियो पकड़ और भैरवे ने खत्म करने लगा। ऊंटे में भैरू राक्षस गयो ए महाराज मैं असुर हूं मारो ही स्वभाव है मने जीव तो छोड़ दो के नहीं तू काम हगरा घड़ा करिया नहीं। भैरव राने पकड़ पचाड़ियो चढ़ बैठो छाती परी महाकाल पे बाली चढ़ो जूं शेर चढ़ो हाथी पर। ಕೃಷ್ಣ ಕೃಷ್ಣ ಘಮಂಡ ಉಯ್ಯೋ ಜದ ನರಸಿಂಗ ರೂಪಲೆ ಖಂಬಪ್ಪನೆ ಪಾಡ್ಯೋ ಹರಿ ರಾವಣ ಜುಲ್ಮ ಕಿಯೋ ಜದ ರಾಮ ಕೋ ರೂಪಲೆ ಜಮೀ ಮೇ ಗಾಡ್ಯೋ ಹರಿ ರಾವಣ ಜುಲ್ಮ ಕಿಯೋ ಜದ ರಾಮ ಕೋ ರೂಪಲೆ ಜಮೀ ಮೇ ಗಾಡ್ಯೋ ಕೇಸ್ ಪಕಡಿ ಕೆ ಛಾತಿ ಪೆ ಚಡಿಕೆ ಓ ಕೇಸ್ ಪಕಡಿ ಕೆ ಛಾತಿ ಪೆ ಚಡಿಕೆ ಪಾಪಿ ಕಸ್ನೆ ಕೃಷ್ಣ ಪಚಾಡ್ಯೋ ಅರೆ ಭೈರ ಬಡೋ ಏಕ ರಾತ ಹೇ ಭೈರ ಬಡೋ ಏಕ ರಾತ ದಿನ ಮಾರ ಕೆ ರಾಮ ಸಾಥಿಯೋ ಮಾರ ಕೆ ರಾಮ ಜೇ ಬೋಲೋ ರಾಮ ಸಾಥಿ ಜೇ ಬೋಲೋ ರಾಮ ಸಾಥಿ
ಧೋಳಿ ಧೋಳಿ ಚಾಂದನಿ ಮೇ ಆ ಘುಮರ ಘಲ
ಆವೋ ಘುಮರ ಘಾಲಾ ಘುಮರ ಘಾಲಾ ಲುವರ ಗಾಮ ಹಾತಿ ಹಾತ ಮೇ ಘಾಲಾ ಜಮಾ ಜಮ ಘಾಲರ ಬೋಲೆ ಜಮಾ ಜಮ ಘಾಲರ ಬೋಲೆ ಹೇ ತಡಿಲಾ ಮೇ ಮೋತಿ ಬಜರಿಯಾ ಮೋತಿ ಬಜರಿಯಾ ಮರುಧರಿ ಮೇ ಛಾಯಿ
ಮಿನಖ ರಂಗೀಲೋರಿ
ಲುಗಾಯಾ ಒಡಿಯಾ ಲಹರಿಯಾ
ಲಹರ 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 ಒಡಿಯಾ ಲಹರಿಯಾ
ಮಿಲ್ ಮಿಲ್ ಬಾಳಾಪಣ ಮೇ ಕೋಡಿಯಾರ 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 श्री राम दी जी महाराज रे घर में पर्चा देने रे बाद में सुख शांति मंगलाचार सकिया मंगल गावे खुशियारा ढोल बाजे और बाई सुगनारे ब्यावरे माए सकिया सब भेड़ी हो और कहीं तो सुगना बाई रे ब्यावरी ज्ञाता गावे और कहीं सुगना बाई रे ब्यावरी लाड लड़ावे देखो
चालो भी नायक आपा जोशी जी रे चाला
सहेलियां मंगल गावे देखो
ओ
कहीं सुखना भाई रा फेरा वे और कहीं कुशल जी मंगल गीत गावे। देखो दे
मारा सुगना भाई पहलो फेरो लीनो हमें मारा सुगना भाई पहलो फेरो लीनो पहले पहले फेरे ओ भाई अब सारा लाडला हमें मारा सुगना भाई दूजे दूजे फेरे ओ भाई काकारी भतीजी
सुगना रे आंखिया मु आंसूड़ा टपके साऊं भादुरी करे सभी परिवार वाला भेड़ा हो और भाई सुगना ने सीख देवे और सुगना रोती रोती कहीं केवे देखो
We'll be right back.
सी हुई सुगना पुंगलगढ़ गई पुंगलड़ा पिड़िया सुगना ने इतो दुख दियो जिम एक दासी की तरह राखता टेम माते भोजन नहीं कपड़ो नहीं। आखिर में सुगना दुखी और बाबा रामदेव जी ने अरदास करे, हे भाई तू दूजारे वास्ते भगवान है लेकिन मारे वास्ते कुछ नहीं। रोवती रोवती सुगना कहीं तो भाई हम प्रार्थना करे है और कहीं बात कर रहे हैं।
Oh, my God.
आपको गुजरात होए मान जी।